नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे ग्निश्चम आपश्चमे वीरुधश्चम ओषधयश्चमे कृष्टपच्चमचमे कृष्टपच्चमचमे ग्राम्याश्चमे पशव आरण्याश यज्ञेन कल्पन्ताम् वित्तमचमे वित्तिश्चमे भूतमचमे भूतिश्चमे वसुचमे वसतिश्चमे कर्मचमे शक्तिश्चमेऽर्थश्चम एमश्चम इतिश्चमे गतिश्चमे अग्निश्चम इन्द्रश्च मे सोमश्चम इन्द्रश्च मे सविता चम इन्द्रश्च मे सरस्वती चम इन्द्रश्च मे उषा चम इन्द्रश्च मे बृहस्पतिश्चम इन्द्रश्च मे मित्रश्चम इन्द्रश्च मे वरुणश्चम इन्द्रश्च मे त्वष्टा चम इन्द्रश्च मे धाता चम इन्द्रश्च मे विष्णुश्चम इन्द्रश्च मे श्विनौ चम इन्द्रश्च मे मरुतश्चम इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी चम इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम चम इन्द्रश्च मे द्यौश्चम इन्द्रश्च मे दिशश्चम इन्द्रश्च मे मूर्धा चम इन्द्रश्च मे प्रजापतिश्चम इन्द्रश्च मे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या सहवासात अनुभवलेल्या काही आठवणी सद्भक्त सौभाग्यवती रेवतीतैलीमये आज आपल्याला सांगणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजींचे मोठमोठे गुण लक्षात आले तरी त्यांचा साधेपणा आणि प्रेम यामुळे ते आपल्याला सहज भावत आणि पेलत सुद्धा। एरवी ते म्हणजे प्रखर सूर्याचे तेजच जणू। स्वामीजी आणि आईंचे एकूण जीवन साधे सरळ होते, सगळा व्यवहार साधा सच्चा। त्याविषयी मला आश्चर्य वाटत असे। मी तसे एकदा स्वामीजींनी विचारले, तुम्ही आणि आई इतके साधे कसे आहात? स्वामीजी म्हणाले, मी अजून कसा असणार? मी असाच असणार, साधा सरळ। पण तो सरलाताईंमुळेच आहे, त्या सरदार घराण्यातल्या आहेत, पण मुळातच साध्या सरळ आहेत त्या। असे असणे फार दुर्मिळ आहे, त्या मोठ्या आहेत, त्यामुळे त्या माझ्याबरोबर संसार करू शकल्या। यावर संकोचत आई म्हणाल्या, तुम्हीच मोठे आहात, माझं काय असायचंय? मला वाटले खरोखरच दैवी जोडपे आहे हे, यांचे दर्शन आपल्याला सहजपणे होत असते हे कुठल्या जन्मीचे भाग्य आहे नकळे। अनंत गुणांनी मंडित असणारे हे जोडपे मानवी जातीचे भूषणच वाटते, जणू मानवी वेशातील लक्ष्मी नारायण। शिक्षण, नोकरी, लग्न, मुले वेळच्या वेळी व्हावे असे स्वामीजी सांगत। अनिकेच्या वेळी मला दिवस गेल्याचे त्या दोघांना समजताच खूप समाधान वाटले। जिना सावकाश उतरपासून आईंनी मला बऱ्याच सूचना दिल्या। या काळात एके दिवशी सकाळपासून माझ्या पोटात पाण्याचा थेंबही ठरत नव्हता। सायंकाळी 6 वाजता स्वामीजींकडे गेले, त्यांना मी म्हणाले, आज काहीच पचत नाहीये। सरलाताई, हिच्याकडे बघा जरा, स्वामीजी म्हणाले। त्या म्हणाल्या, ये आत ये, तुला गरम फुलका करून देते, खाऊन बघ जरा। आमच्यासारख्या अडखळत जाणाऱ्या साधकांच्या जबाबदारीचे एक टोक स्वामीजी तर दुसरे टोक आई पेलत होत्या। मी संकोचाने नको नको म्हणाले, तरी त्यांनी हाताला धरून मला आत नेले। एक फुलका मी खाल्ला, मला जरा बरे वाटू लागले। त्या दोघांच्या प्रेमाने मला काही होत आहे याचाच विसर पडला। आईंच्या सेवाभावाचा हा प्रभाव होता हे खरे. एकदा याच दरम्यान दुपारी 12-12:30 वाजता मी ध्यानाला गेले होते. त्यावेळी स्वामीजींनी निरोप पाठवून मला घरात बोलावून घेतले. स्वामीजींनी सरलाईना हाक मारून सांगितले, तुम्ही जो पदार्थ करत आहात तो हिला द्या. हे डोळे वगैरे काय असते कोण जाणे, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आईंनी निरंजनाताई, अंजू, मंजिरी अशा अनेक जणींचे डोहाळे पुरवले. एका संध्याकाळी केंद्रातील प्लॅस्टिकच्या मॅटींवर गालिचे घालण्याचे काम सुरू होते. मी आणि अंजू उभ्या होतो. दोघींनाही 8वा महिना चालू होता. स्वामीजी आमच्याकडे पाहत म्हणाले, हा दोघींच्या तब्येती आता ठीक दिसत आहेत. आता पुढील पिढी येणार येथे केंद्रात. पुढचे 100 वर्ष कार्य चालले पाहिजे ना. सरला आई पुढे होऊन म्हणू लागल्या, रांगताना मुलांच्या गुडघ्यांना लागायला नको म्हणून गालिचे घालत आहोत. त्या दोघांच्या इतरांविषयीच्या भावना खूप आपलेपणाच्या होत्या. त्यांच्या हृदयासारखाच त्या दोघांचा संसार अतिविशाल होत चालला होता. केंद्रात येणाऱ्या साधकांच्या पुढील पिढ्यांमार्फतच केंद्राचे कार्य चिरस्थायी व्हावे यासाठी ते दोघे प्रयत्नशील होते. स्वामीजींचे घर म्हणजे मोकळा दरबार. अबालवृद्धांना तेथे मुक्त प्रवेश होता. तेथे चलन होते फक्त भक्तिप्रेमाचे. स्वामीजी आणि आईंना कधी कोणाचा त्रास वाटला नाही. केंद्रात कुटुंबाच्या कुटुंब यावीत अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील होते. माया अपार्टमेंटमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता केंद्र भरत असे. त्यावेळी ध्यान मंदिर आणि स्वामीजींचे निवासस्थान एवढ्याच जागी लोक बसत. त्यामुळे चळवळी व बडबडी मुले आणि त्यांच्या आया यांची रवानगी आपोआप स्वामीजींच्या खोलीत झाली. तेथे मुलांचे डबे खाणे, गडबड बडबड सर्व काही चाले. पण स्वामीजी आणि आई यांना कसलीच तक्रार नव्हती. मुलांनीही केंद्रात यायला हवे हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी ते स्वतः त्रास घेत होते. एखाद्या उत्तम प्रतीच्या मातीत उत्तम बीज रुजावे आणि त्या बीजाने मातीतील सत्व घेऊन तेथेच अंकुरावे, मोठे व्हावे. तशी ही मुले तेथेच सुसंस्कारित व्हावीत, 100 वर्षे त्यांच्या मार्फत कार्य चालावे ही त्यांची इच्छा होती. स्वामीजी आई आणि मुले यांचे नाते फार प्रेमाचे होते. स्वतःचे नातवंडे असावेत असे ते दोघं वागत. एकदा केंद्राआधी 5:30 वाजता काही मुले मुली आणि त्यांच्या आया स्वामीजींच्या निवासस्थानी पोहोचल्या. पटकन काही काळाच्या आत मुले स्वामीजींच्या खोलीत गेली. अनिकेतही होता त्यात. मंदार, केदार, श्रद्धा, साईबी, मीरा, प्राची अशी मुले होती. अनिकेत ज्ञानोबांकडे पाहत धावत जाऊन ज्ञानो ज्ञानो म्हणून हाका मारू लागला. ज्ञानोबांपुढे थांबला. त्याने नमस्कार केला. तोपर्यंत मंदार केदारनेही ज्ञानोबांना नमस्कार केला होता. श्रद्धाने ज्ञानोबांच्या पायीची फुले उचलून पुन्हा त्यांनाच वाहिली आणि डोके टेकवले. मीराने स्वामीजींनाच नमस्कार केला. सायली प्राचीनेही मीराचा नमस्कार पाहून नमस्कार केला. स्वामीजी हे सर्व पाहत होते. पहा पहा सरलाताई मुले कशी शहाणी आहेत, कसे सुसंस्कार त्यांच्यावर होत राहतात. सरला आईही कौतुकाने पाहत होत्या. खरं आहे, आई म्हणाल्या. ते दोघे चालत केंद्रात जाण्यासाठी दारापर्यंत गेले असतील नसतील, इतक्यात मुलांनी त्यांचा खरा रंग दाखवला. अनिकेतने श्रद्धाचे केस जोरात धरले. मंदारनेही तिची छोटी बॅग ओढली. त्याबरोबर श्रद्धाने जोरात डोकाळ पसरले. आम्ही आया घाबरलो. सरला आई आमच्याकडे बघत म्हणाल्या, असू दे. मुले म्हटले की आलेच हे सगळे. ते दोघे तसेच केंद्रात गेले. केंद्र झाल्यावर ते दोघे घरात आले. सगळी मुले चुपचाप हात जोडून उभी होती. इतका वेळ दंगा करून आता कशी शांत उभी आहेत पेढ्याच्या आशेने, याची त्या दोघांना गंमत वाटत होती. काय वीर असे म्हणत स्वामीजींनी मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला. आईंनी मीराला पांढरा पेढा तर मंदारला केशरी पेढा तर प्राचीला बर्फी दिली. ज्याला जे हवे ते आईंनी मुलांना बरोबर काढून दिले. खरोखरच संपूर्ण साधक विश्व स्वामीजींच्या आणि आईंच्या प्रेमाने रंगून गेले होते. शुद्ध पाण्याने सारे शेत फुफावून जावे तशी साधकांची जीवने उभयतांच्या प्रेमाने रसमय होत चालली होती. त्यांच्या सहजीवनाचे हे खरे तथ्य होते. एकदा मी प्रदर्शनातून सरलाईंसाठी पितळ्याची पारडी घेतली. ती घेऊन मी केंद्रात गेले. आईंकडे घरात प्रवेश केला. आई दुपारी पेपर चाळत होत्या. आई मी हाक मारली. ओह त्या म्हणाल्या, आई मी तुमच्यासाठी एक पारडी आणली आहे. मी म्हणाले, आईने पेपरची घडी करून बाजूला ठेवला. अगं पारडी घेऊन आता मी कुठे जाऊ या वयात, त्या हसत म्हणाल्या. इतक्या स्वामीजी तेथे आले. म्हणाले, घ्या की ती पारडी सरलाताई. स्वामीजींचे शब्द कानावर पडताच आईने पारडी हातात घेतली. तिचे त्या निरीक्षण करू लागल्या. म्हणाल्या, छान आहे ग, कोरीव काम केले आहे पारडीवर, हिच्यात मी देवाची फुलं ठेवी ना. मला आईने पारडी घेतल्याचा खूप आनंद झाला होता. बरं झालं पारडी घेतली, मी हळूच आईंना म्हणाले. ते बोलणे स्वामीजींनी ऐकले वाटतं. स्वामीजी म्हणाले, सरलाताईंनी फक्त पारडी घेतली असे समजू नकोस, तर स्वामीजींचे शब्दही स्वीकारलेत. पारडीच्या निमित्ताने तुझी भावना त्यांनी जाणली आहे. त्यांचे वैशिष्ट्य असे की स्वामीजींची मते सरलाताई मनापासून स्वीकारतात. हे तुम्हीही शिकायला पाहिजे. आपल्या पतीचे मत स्वीकारणे सामान्य बाब नाही. स्त्रियांनी पतीला अनुसरावे, तो त्यांचा धर्मच आहे. सरलाईंच्या गुणांचे स्वामीजींना अप्रूप वाटत असे. याही पुढे जाऊन आम्ही स्त्रियांनी तोच आदर्श ठेवावा अशी त्यांची इच्छा होती. स्वामीजी नंतर आत गेले. मी स्वामीजींच्या बोलण्याने थोडी गंभीर झाले होते. आता हे इतके जड काम स्वामीजींनी सांगितले होते. मी आईंना म्हणाले, आम्हाला जमेल का हो स्वामीजी म्हणतात तसे वागायला. आई म्हणाल्या, अगं तुम्ही मुली तसे वागण्याचा प्रयत्न करतच आहात की. नवरा काही चांगले सांगत असेल तर स्वीकारायला काय हरकत आहे. आईंच्या बोलण्याने मला थोडा धीर आला. मी आईंना नमस्कार केला. वाटले, ज्यांना आपण नेहमी नमस्कार करतो त्या पतिव्रतेचा एक आदर्श म्हणून साक्षात समोर आहेत. मला स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटला. सरलाताईंच्या अंगी स्वामीजींच्या प्रती जो दास्यभाव होता त्याचे एक अपूर्व तेज त्या दोघांच्या सहजीवनाला सहज लाभले होते. श्री कृष्ण अर्पण मस्त.
प्रश्न थोडा मोठा आहे म्हणून प्रथमच आपली क्षमा मागून त्याची मांडणी करतो. मिलिंद दादांचा अंतरंगाची चाळणा हा अतिशय मार्मिक असा शब्द प्रयोग आहे आणि मला तो अत्यंत भावतो. काय कल्पी ते कल्पना, काय जल्पी ते जल्पना, अंतरीचे तरंग नाना काय म्हणती, असे जे समर्थांनी म्हटले आहे त्याला धरून मिलिंदादा हा शब्द प्रयोग अनेक वेळा त्यांच्या बोलण्यात करतात. अशा आंतरिक चाळणेचा आपण अभ्यास करावा म्हणून मी काही प्रयत्न केले. त्याचा मुख्य हेतू हा होता की खरोखर आपली प्रकृती कशी आहे, आपल्या ओढी कुणीकडे आहेत, कशासाठी आपण जीवन जगतो, परमार्थ पाट्या टाकल्यासारखा करतो का. मुळात खरोखरीच आत्मदर्शन व्हावे असे आपल्याला वाटते का. अशा सर्व प्रकारे ही आंतरिक चाळणा करावी आणि आपलेच यथार्थ दर्शन स्वतःला व्हावे. अंतःकरण शुद्धीसाठी आणि स्वतःशीच प्रामाणिक राहण्यासाठी याचा अतिशय उपयोग होईल असे वाटले म्हणून या आंतरिक चाळणेचा अभ्यास करण्याचे ठरविले. त्या अभ्यासाच्या प्रयत्नातून जे प्रश्न निर्माण झाले ते इथे मांडले आहेत. अभ्यास करताना असे ठरवले की एका जागेवर जसे आपण ध्यानाला बसतो तसे बसून हा अभ्यास करायचा. म्हणजे जवळपास सर्व इंद्रिय बंद करायची. उदाहरणार्थ एका ठिकाणी बसायचे म्हणजे चळणवळण बंद, डोळे बंद करायचे म्हणजे दृश्य विषय नाही, म्हणजे ध्यानाला बसल्यासारखे बसायचे. पण विचार थांबवण्याचा अभ्यास करायचा नाही, तर विचार करण्याचा अभ्यास करायचा. स्वतःच स्वतःला प्रश्न विचारायचा आणि अत्यंत प्रामाणिक राहून उत्तर द्यायचे. आपल्या अंतरंगात काय कामना आहेत, मला अजून काय पाहिजे, गाडी पाहिजे का बंगला पाहिजे, अजून किती पैसे कमवायचे आहेत इत्यादी. अशा प्रकारे आपल्या अंतरंगाचा वेध घ्यायचा असे ठरविले. पण गंमत अशी झाली की अशा प्रकारे अभ्यासाला बसलं आणि प्रश्न विचारले की मन त्याच विचारावर स्थिर किंवा एकाग्र होत नाही. अजून किती पैसे कमवायचे आहेत आणि का कमवायचे आहेत हे प्रश्न घेतले तर काही वेळातच मी कोणत्या विचारावर येऊन ठेपेन, तर सचिन तेंडुलकरचं पुण्यात हॉटेल कुठे आहे बरं, आता सुरुवात कुठे केली आणि आलो कुठे, मग आपण असे भरकटत चाललो आहोत असे समजले की मग मी किंवा माझा विचार जिथे आहे तिथून ती वृत्ती मूळ विचाराकडे वळत असे. उदाहरणार्थ अजून किती पैसे कमवायचे आहेत आणि का कमवायचे आहेत हा प्रश्न विचारल्यावर मग समाजात किती श्रीमंत लोक आहेत, त्यांना एवढा पैसा खरोखरच लागतो का, आता लता मंगेशकर बघा किंवा तेंडुलकर बघा, क्रिकेटमध्ये भरपूर कमावले, जाहिरात करतो आणि हॉटेल पण काढलं, सचिन तेंडुलकरचं पुण्यात हॉटेल कुठे आहे बरे. अशा प्रकारे विचारांची वीण प्रसरण पावते, म्हणजे शोध घ्यायचा स्वतःचा किंवा स्वतःच्या प्रकृतीचा. पण विचार भरकटत गेले आणि मग त्यांना आवरून पुन्हा माघारी खेचायला लागले. हा अभ्यास चालू करायचा आणि पुन्हा असेच भरकटत जात असे मग पुन्हा वृत्ती माघारी फिरवायची. हे सर्व करताना एखाद्या वेळेस वृत्ती शांत होत असे. मग वृत्ती शांत झाली की आपोआप बरे वाटायचे, मी चक्क ध्यानालाच बसायचो. म्हणजे आंतरिक चालना करून स्वतःचा शोध घ्यायचा, तर वृत्ती शून्यत्वाकडेच वळलो आणि जो अभ्यास करायचा होता तो मागेच राहिला. हे अनुभवल्यावर ज्ञानेश्वरीत जे ध्यानाचे तीन प्रकार सांगितले आहेत, वृत्ती अजिबातच उठू द्यायची नाही. समजा वृत्ती आवरण शक्य नसेल तर ती जिथं जाईल तिथे जाऊ द्यावी, पुन्हा तिला शांत व्हावं लागेलच. मग तिला जिथे जायचं आहे तिथे खुशाल तिने जावं, आपण आपल्या ठिकाणी राहावं किंवा वृत्तींकडे साक्षीत्वाने बघावं याची आठवण झाली. हे तीन प्रकार वेगळे वाटले तरी एकच आहेत असे वाटले. शिवाय एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की जणू वृत्ती गर्भवती राहून अपार प्रजनन करते, तर तिचं प्रजननच थांबवलं पाहिजे, या सगळ्याची आठवण झाली. असं वाटलं की मन एखादा विचार करायचा म्हटलं तरी एकच विचार स्वस्थ बसल्यावर करू शकत नाही. तुम्ही स्वस्थ बसलात तर काही काळाने मन निर्वृत्तिकच होणार, त्याला क्षणभर निवृत्त होण्याखेरीज पर्यायच नाही असे मला वाटले. हे आकलन योग्य आहे का? कदाचित मन हे नाथिले, संती नाही निरोपिले असे जे म्हणतात ते हेच असावं. फक्त हे मन जेव्हा निर्वृत्तिक होईल तेव्हाचा क्षण साधला पाहिजे, तिथे जो मी आहे त्या अस्थिभावावर राहिलं पाहिजे असं वाटतं. पण मूळ मुद्दा जो होता की आंतरिक चालना करून स्वतःची प्रकृती जाणून घ्यावी, ते मात्र जमलं नाही. असं वाटलं की स्वतःची प्रकृती जाणून घ्यायला निघालो तर प्रकृती हा खोटा प्रकार आहे आणि त्या प्रकृती पलीकडे काही एक आहे, अशाच शोधाच्या मार्गावर आलो. मग आंतरिक चालना नक्की कशी करायची, स्वतःची प्रकृती कशी आहे, तिच्या ओढी कुठे आहेत हे यथार्थाने जाणायचं कसं, अजून एक उपाय करून पाहिला. ध्यानाला बसतो तसे न बसता एक शारीरिक कर्म करीत हा विचार करायचा. उदाहरणार्थ मी चालत असेल, चालताना हेच प्रश्न स्वतःला विचारायचे, त्याची उत्तरे जाणून घ्यायची. अशावेळी मात्र हा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे जमतो. मन एखादं शारीरिक कर्म करत असताना एखाद्या विषयावर एकाग्र होऊ शकतं असं वाटलं, पण कुठेतरी शारीरिक चळणवळण पाहिजे. त्यातून असा प्रश्न निर्माण झाला की चित्त एकाग्र होतं म्हणजे नक्की काय होतं. एकाग्र होणं आणि विचार करणं यात थोडासा फरक असावा असे वाटले. समजा मी पुस्तक वाचत असेल तर चित्त एकाग्र होतं, पण तिथेही डोळे काम करीत असतात, मन आणि बुद्धी पण काम करत असते, त्यामुळे कदाचित एकाग्रता साधत असेल. प्रश्न असे आहेत, थांबतो जरा. आपल्याकडे पूर्वी जोगळेकर म्हणून एक साधक यायचे, खूप चांगले होते. त्यांचा प्रश्न वाचला की स्वामीजी म्हणायचे की एक दोन श्वास घेतो पहिले आणि मग उत्तर देतो. प्रश्न असे आहेत, वर जो आंतरिक चाळणेच्या अभ्यासाचा प्रयत्न वर्णन केला तो असफल झाला असे समजायचे का? सगळे लक्षात आहे ना काय काय ऐकलं ते? आंतरिक चाळणेचा अभ्यास कसा करावा? शारीरिक कर्म करत असताना तो करावा की बसून करावा? मन एखादा विचार करायचा म्हटलं तरी एकच विचार स्वस्थ बसल्यावर करू शकत नाही. तुम्ही स्वस्थ बसलात तर काही काळाने मन निर्वृत्तिकच होणार. त्याला क्षणभर निवृत्त होण्याखेरीज पर्यायच नाही हे आकलन योग्य आहे का? एकाग्र मन म्हणजे नक्की काय? कारण मन एकाग्र झालं तर कदाचित आंतरिक चाळण्याचा अभ्यास जमू शकेल असे वाटते. एखादा मनुष्य स्वतःच्या प्रकृतीचा शोध घ्यायला लागला तर तो स्वरूपाच्या ठिकाणीच येईल. आणि प्रकृतीचा शोध घेताना वृत्ती मागे राहिल्या आणि केवळ मीच उरलो, आता हा मी कोण? अशा प्रकारे प्रकृती हा भ्रम आहे किंवा प्रकृती ही तत्वता मिथ्या आहे हेच समजेल असे वाटते. हे आकलन योग्य आहे का? माझे चित्त मांडताना काही त्रुटी कदाचित राहिल्या असतील आणि त्याने हा प्रश्न पाल्हारिक स्वरूपाचा झाला असेल तर आपली क्षमा मागतो, कृपया मार्गदर्शन करावे. हा प्रश्न फार दिवसांपूर्वी आलेला आहे बरं का, 26 मे, याच्यावर तारीखही टाकली आहे ज्यांनी विचारलाय. दरवेळेला घेऊन यायचो आणि छोटे छोटे लिहिलेले प्रश्न असतील तर त्याचं उत्तर देऊन सत्संग व्हायचा. कारण हा प्रश्न वाचायलाच बघा किती वेळ लागला, मला वाटतं 10 मिनिटं लागली. तर उत्तर द्यायला किती वेळ लागेल असं त्रैराशिक मांडायचो. काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते जल्पना, अंतरींचे तरंग नाना काये म्हणती, असे जे समर्थांनी म्हटले आहे त्याला धरून मिलिंद दादा अंतरंगाची चाळणा असा मार्मिक शब्द प्रयोग करतात असं म्हटलेलं आहे बरं का. आपल्या कल्पना काय 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 कुठं कुठं जातात, आपले विकल्प काय काय प्रकारचे असतात, आपल्या अंतरींचे नाना प्रकारचे तरंग आपल्याला काय सांगतात, हे पहावं असं समर्थांनी म्हटलेलं आहे. हे पहावं म्हणजे साक्षी होऊन पहावं. असं नाहीये की आपण बसावं आणि मी डोळे मिटून बसलो आता मला किती पैसे मिळवायचेत आणि पैसे मिळवून मला काय काय करायचे याची काही उत्तरं नाहीत, याला काही उत्तरं नाहीत। मी काय आकडे मोजू की मला रोज 100 रुपये मिळवायचेत, 500 रुपये मिळवायचेत, 1000 रुपये मिळवायचेत, 10000 रुपये मिळवायचेत, रोज 1 लाख रुपये मिळवायचेत, आलं उत्तर, रोज 1 लाख रुपये मिळवायचेत, पुढं काय? याचं मी काय काय करू? हो की नाही? मला एक गृहस्थ मध्ये येऊन सांगत होते की त्यांना, मलाही आठवायला लागेल पण माझी अशी कल्पना, त्यांना जवळपास 1.25 कोटी रुपये एका वर्षात खर्च करावे लागतात किंवा खर्च करावेत अशी अपेक्षा आहे। जर नाही केले तर मग ते साठत राहून त्याचा टॅक्स आणि बर ते सगळे वापरायचे आहेत। रिअल इस्टेटमध्ये कराय जर गुंतवायचे म्हटलं तर उपयोग काहीच नाही त्यांना, कारण त्यांचं वय असं बरंच 60च्या पुढचं असं आहे, कसे खर्च करणार? येते उत्तर तुमच्या मनात काही? त्यांच्याही मनात येत नव्हतं म्हणून तर आले ते, आणि असं डोळे मिटून बसून वगैरे काहीच याची उत्तरच मिळत नाहीत। याला अंतरंगाची चालना म्हणतच नाहीत की मी डोळे मिटून बसलो, माझ्यापाशी कोणकोणते विषय आहेत, मला गाण्याचा विषय आवडतो, म्हणजे ऐकणं, गाणं ऐकणं मला आवडतं, झालं। मग पुढं काय? गायक आठवायचे। पुढं डोळे मिटून बसल्यावर भीमसेनचं गाणं तर ऐकता येत नाही त्यावेळेला, म्हणून अंतरंगाची चाळणा, मला कपड्यांची आवड आहे, पुढं काय कपडे घालणार? एका वेळेला एकच सदरा मी घालू शकतो, माझ्याकडे 50 शर्ट आहेत समजा, उपयोग काय माल त्याचा? उत्तराला काही उपयोग नाही, मग पुढं काय? त्यामुळे अंतरंगाची चाळणा म्हणजे तुम्ही शांत साक्षी होऊन बसल्यानंतर तुमचं मन कुठं कुठं धावतं त्याच्यावरून तुम्ही कसे आहात हे कळतं। कसे आहात म्हणजे कसे संस्कार झालेत आपल्यावर, आपल्या चित्तावर काय संस्कार झालेत हे एवढं कळण्यापुरता त्याचा नक्की उपयोग आहे। म्हणजे एरवी आपण आपल्या स्वतःला किती सभ्य गृहस्थ समजत असतो, समाज ही आपल्याला सभ्य गृहस्थ समजत असतो, पण काल आपल्याला दुसऱ्याच्या खिशातलं फाउंटन पेन घेण्याची इच्छा झाली असं मनात विचार आला, मग आपण असभ्य आहोत समजायचं काय? या सगळ्या चिंतनातून समजायचं काय? असं समजायचं की आपल्या चित्ताने नाना संस्कार गोळा केलेले आहेत आणि काही शुद्ध आणि काही हिणकस मिळून जसा दागिना घडतो तसे आत्ता आपण जे आहोत ते बरीचशी शुद्ध अशुद्ध अशा प्रकारची प्रकृती मिळून आपण आत्ता आहोत हे ठरलं, याच्या पुढे काही नाही करता येत। मग आता तेंडुलकरचा विषय कसा काय येतो की बसलो किती पैसे कमवायचे, तर तेंडुलकरपर्यंत जातो, तर अंतर्मनावर झालेला परिणाम आहे। कुठेही करून एखाद्या विषयावर जेव्हा आपण येतो तेव्हा खोल सबकॉन्शियस अशा मनावर खोल परिणाम झालेला असतो, आपल्या न कळत आपल्याला त्याचं आकर्षण असतं आणि आपण तिथे येऊ शकतो। पण या सगळ्या कथनाचा वृत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरते आणि जिथं जिथं फिरते ती आपली प्रकृती असते हे पहिलं समजून घ्या। तुमची प्रकृती नाही अशा ठिकाणी तुमची वृत्ती फिरत नाही। उदाहरणार्थ तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि तुमची वृत्ती अशी कधी फिरली आहे की आपण गर्भश्रीमंत आहोत, आपण अत्यंत सात्विक आहोत, आणि आपण चारही शंकराचार्यांना पाचारण केलंय, आपल्या संपत्ती मुळे आपली इच्छा आहे की ते आपल्या घरी यावेत, आपलं घर पवित्र व्हावं आणि एक उत्तम यज्ञ किंवा अनुष्ठान दशग्रंथी ब्राह्मणांना बोलून आपण करतो आहोत, कधी आला विचार? नाही आला समजा, तर आपली प्रकृती तशी नाही आहे असा त्याचा अर्थ आहे, असे कित्येक विचार आपल्या ठिकाणी येत नाहीत, याचा अर्थ तशा प्रकारची आपली प्रकृती नाही, आपली जशी प्रकृती आहे तसे आपले विचार उठतात, ही दुसरी बाजू, ही जरा जास्त सोपी आहे. जसं तुम्ही आपण भारताचे पंतप्रधान झालो, वृत्ती उठत नाही तुमच्या ठिकाणी, तशी शक्यता नाही, तसे तुम्ही नाही, तुम्ही राजकारणात नाही, तुम्हाला ते आवडेल आवडत नाही, तर अशा कोणत्याही वृत्ती तुमच्या ठिकाणी उठतच नाहीत, तर तुम्ही जसे आहात तशाच वृत्ती तुमच्या ठिकाणी उठतात, हे अगदी स्पष्ट आहे. तुमचा अनुभव, तुमचे पूर्वानुभव, तुमच्या स्मृती, खोल ठसा उमटलेला जो असतो त्याचा, त्या गोष्टी या विचार म्हणून आपल्या ठिकाणून बाहेर पडतात. आता त्यांनी असं म्हटलं की असं अगदी जरी बसलं तरी देखील एका विषयावर येतं की लता मंगेशकरनी किती पैसे मिळवले अथवा सचिन तेंडुलकरनी किती पैसे मिळवले, पण मूळ एका वेगळ्या विषयाकरता बसलेला होता की मी किती पैसे मिळवायचे, हे तसं दोन सेकंदातच ठरवता येण्यासारखं आहे. आणि ते पुढच्या सेकंदात जर चुकलं असं वाटलं तर पुढच्या दोन सेकंदात बदलता येण्यासारखं आहे. आणि असं कितीही वेळ जरी करत बसलं तरी एक दोन मिनिटाच्या पुढे गाडी जाणार नाही, असं असल्यामुळं याला मर्यादा आहे. आणि विचार बाहेर सोडून दिला आणि कुठेही फिर असं त्याला सांगितलं तर विचार फिरायचा थकतो आणि विचाररहितता येते, हे सत्य आहे. इथं जे एक सत्य त्यांनी मांडलंय की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग मोकलीले जेथ जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल. पण नियमूची हा शब्द महत्वाचा आहे, म्हणजे कोणालाही उद्या बसवा आणि सांगितलं कर विचार तर तो निर्विचार होणार नाही. ध्यानाला बसण्याचा जो नियम आहे त्या नियमामुळं किंवा जी सवय त्यांनी लावून घेतलेली आहे त्या सवयीमुळं ध्यानाला बसणाऱ्या व्यक्तीला मात्र जर नुसता विचार करायला बस आणि मन एकाग्रच होऊ देऊ नकोस, तुला ध्यान करायचं नाहीये बाकी काहीही तू मनात विचार आण असं म्हणलं तर थोड्या वेळांनी तो ध्यानातच जाईल, पण हे ध्यान करणाऱ्या व्यक्तीबद्दल शक्य आहे. ते जिथं जिथं जाईल तिथं तो ज्या नियमाने ध्यानाला बसलेला आहे आणि त्याला जमत नाहीये त्यामुळे त्यांनी मन मोकलून दिलेलं आहे, तर ते मन मात्र माघारी येतं, हे विशिष्ट त्याला प्रोव्हाइडेड आहे. कोणीही बसलं तर असं येत नाही, येणार नाही. वृत्ती जिथं जिथं वृत्तीच उठू द्यायची नाही असा असा एक उपाय, पण हा उपाय यांनी केला नाहीये. वृत्तीच उठू द्यायची नाही, त्याच्यापेक्षा वृत्ती उठू दिली पण ती वृत्ती थोड्या वेळाने शांत झाली, याचं कारण हे साक्षीत्वाचा अभ्यास करत होते हे आहे, दुसरं तिसरं काही नाहीये. वृत्तीपासून अलिप्त राहण्याचा अभ्यास करत असल्यामुळं वृत्ती अजिबात उठू द्यायची नाही हा अभ्यासही जमतो. ज्याला साक्षीत्वानी वृत्तीकडे पाहायचं असं सांगितलेलं आहे त्याला खरं म्हणजे वृत्तीच उठू द्यायची नाही असंच सांगितलेलं आहे, त्याला ते समजत नाहीये. मी साक्षी आहे किंवा द्रष्टा आहे आणि वृत्ती उठेल त्याच्याशी माझा संबंध नाही अशा पद्धतीने वृत्तीकडे पाहायचं आहे, आपला संबंध नाही असं म्हटलं की विचार कामच करत नाही. वृत्ती उठलेलीच निमून जाते, लगेच नाहीशी होते. मग आपल्याला अनुभवायला येतं ते काय? आपल्याला अनुभवायला येतं ते असं की आपण साक्षीभाव सोडतो आणि उठलेली वृत्ती पकडतो आणि मग विचार करायला लागतो. पण चांगल्या साक्षीत्वामध्ये वृत्तीनी उठावं, खुशाल कोणत्याही वृत्तीनी उठावं, प्रतिसादच देणार नाही म्हटल्यावर लगेचच खाली जाते, बसतेच, असं व्हायला पाहिजे. आणि उत्तम साक्षीत्वाच्या अभ्यासात हेच अपेक्षित आहे. वृत्तीकडे साक्षीत्वानी बघावं त्याची आठवण झाली तर हे वृत्तीकडे साक्षीत्वानी बघावं यांनीच वृत्ती उठत नाही. आणि हे जमणं हे एक वेळ ध्यानामध्ये थोडा वेळ काही काळ जमल्यानंतर शक्ती कमी पडते, आपली अंतरशक्ती कमी पडते आणि मग विचार उठायला लागतात. आणि साक्षीत्वाचा विचार पक्का धरला तरी धरता येत नाही आणि तो स्वैरपणे समोर उठलेला जो विचार आहे तो पकडतो आणि फिरायला सुरुवात करतो. ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळेला तो बसून राहतो, त्याला समजतच नाही की आपण विचाराच्या मागेही धावतोय, तो विचार करायला लागतो. असं करताना 5-10 मिनिटांनी अचानक त्याला आतूनच कोणीतरी आठवण करून देतं की अरे काय चाललंय, आपण ध्यानाला बसलेलो होतो आणि फिरत फिरत कुठे गेलो. हे जे अचानक कोणीतरी आठवण करून देतो तो आत असणारा शुद्ध स्वरूप, जाणीव स्वरूप असा मी असतो. त्यांनी साक्षीत्व धरलेलं आहे आणि त्याला समजतं साक्षीत्व सुटलं. तोच पूर्णपणाने विचारात गुंतलेला होता पण तो परत आपल्याला जाग्यावर आणतो. ही आहे ध्यानाची प्रक्रिया. आता त्यांच्या प्रश्नांकडे वळू. ते असं म्हणतात की चालत असताना हे प्रश्न जर विचारले तर जरा जमतं. याचं कारण असं आहे, एखादी कृती करत असताना जेव्हा विचार जमतो असं वाटतं तेव्हा शारीरिक कर्म करत असताना एका प्रकारे दुसरेही गोष्टी काम करत असतात. पाय चालतायत, खड्डा आला तर तो समजतोय आपल्याला, आपले रिफ्लेक्सेस कळत न कळत उत्तम रीतीने काम करतायत आणि अगदी पार्श्वभूमीवर आपण विचार करतोय असं वाटतं तोही तसा भ्रमच असतो. संपूर्णपणाने विचार अशी कृती करत असताना होत नाही. याचं कारण आपण जे करतोय तिथं देखील काही शक्ती केंद्रित झालेल्या असतात. म्हणजे ते जे उदाहरण सांगितलं जातं की मन एकाच वेळेला अनेक कामं करू शकतं, जसं गवळण तिच्या डोक्यावर 3-4 घागरी ची चळत ठेवलेली आहे, हातात एका हातात मूल धरलेलं आहे, कमरेवर अजून एक घडा आहे आणि ती तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारत देखील चाललेली आहे. हे उदाहरण अनेकाग्रतेकरता दिलं जातं, कारण तिचं एकाच वेळेस तिथंही लक्ष आहे, कमरेवरची जी घागर आहे तीही सांभाळते आहे, मुलालाही धरलेलं आहे आणि गप्पाही मारते आहे. अशा प्रकारे मन हे अनेक गोष्टी करू शकतं हे सांगण्यासाठी म्हणून हे उदाहरण आहे, पण तेही तितकंसं खरं नाही. याच्यातल्या बऱ्याच गोष्टी या हळूहळू करून तुमचे रिफ्लेक्सेसच काम करतात, जर तुम्हाला त्याच्याबद्दल विशेष शक्ती लावावीच लागत नाही. जसं तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही हवा तेव्हा क्लच दाबता, ब्रेक दाबता, ऍक्सिलेटर दाबता, वळवता, याबाबत तुम्हाला जसा विचार करायला लागत नाही, पण मन म्हणून अनेकाग्र झालंय असं नाही. तसाच हा प्रकार आहे, एकाग्र जे मन आहे, मन ही एकाग्रतेचीच खरं म्हणजे गोष्ट आहे आणि एकाग्रतेनेच मन काम करत असतं. असं असल्यामुळेच तुम्ही वर्गात ऐकत असताना बाहेर मिरवणूक गेलेली कळत नाही आणि बाहेर मुलं खेळत असताना शिक्षक शिकवत आहेत ते ऐकू येत नाही, जर तिकडे लक्ष असेल तर. म्हणजे शारीरिक चळणवळण जे आहे त्यामुळं तेव्हा चित्त एकाग्र होतं असं जे म्हटलेलं आहे, तर तशा प्रकारे ती प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून अगदी बॅक ऑफ द माइंड तर चाललेलं असतं पण ते तितकंसं खरं नसतं. आता त्यांनी विचारलं की आंतरिक चालण्याच्या अभ्यासाचं वर्णन केलं तो असफल झाला असं समजायचं का? तर आपल्याला किती पैसे मिळवायचे आहेत, आपण किती धनवान व्हायचं, या पैशाचा काय उपयोग करायचा आहे, हे प्रश्न आंतरिक चाळणीमध्ये येत नाहीत. आंतरिक चाळणा याचा अर्थ असा की जसं धान्य चाळत असताना काही गोष्टी तुम्ही वगळून टाकणं अपेक्षित आहे, टाकून देणं अपेक्षित आहे, तसं चाळणा करत असताना अशुद्ध विचार फेकून देणं गरजेचं आहे, याला चाळणा असं म्हणतात. चाळणा ही शुद्धीकडे घेऊन जाणारी आहे. विषयाचं चिंतन हे चाळणा होऊ शकत नाही, संसाराचं चिंतन हे चाळणा होऊ शकत नाही. आंतरिक चाळणेचा अभ्यास कसा करावा? ध्यान करावं. ध्यानामध्ये आंतरिक चाळणेचा म्हणजे विचारांपासून साक्षी राहून अभ्यास करणं हा आंतरिक चाळणेचा अभ्यास आहे. आणि ते करत असताना आपल्याला समजून येतं की काय प्रकारचे विचार उठत आहेत हे आपल्याला मात्र कळतं. आणि ते विचार बाजूला सारणं म्हणजे चाळणा आहे. ते विचार करत बसणं म्हणजे चाळणा नाही. शारीरिक कर्म करत असताना तो करावा की बसून करावा? बसून करावा. ध्यानाचा अभ्यास हा नेहमी बसून करावा. चालत असताना ध्यान नाही. मन एखादा विचार करायचा म्हटलं तरी एकच विचार स्वस्थ बसल्यावर करू शकत नाही. तुम्ही स्वस्थ बसलात तर काही काळाने मन निर्वृत्तिकच होणार. ही व्यक्ती ध्यान करते म्हणून या प्रकारची भाषा बोलतीये, बाकी काही नाही. हा नियम नाहीये. एखादा विचार करायचा म्हटलं तर स्वस्थ बसल्यावर तुम्ही करू शकत नाही. तर स्वस्थ बसून कित्येकांना आपण सुसंगत विचार करतो असा अनुभव येतो. ध्यान करणाऱ्या व्यक्तीला स्वस्थ बसलं आणि मन सोडून दिलं तर मन शांत होण्याचा अनुभव जरूर येतो. मगाशी सांगितलं त्याप्रकारे त्याला क्षणभर निवृत्त होण्याखेरीज पर्यायच नाही. तर हे गुरुपदिष्ट ध्यानाचा चांगला सराव झाला की मात्र कशाही तऱ्हेने मन शांत होतं. मन बहिर्मुख करायचा प्रयत्न केला तरी आत वळतं, हे खरं आहे. एकाग्र मन म्हणजे नक्की काय? कारण मन एकाग्र झालं तर कदाचित आंतरिक चाळण्याचा अभ्यास जमू शकेल असं वाटतं. मी ध्यानाला आंतरिक चाळणा म्हटलेलो आहे. ही सगळी चाळणा केल्यानंतर जो चाळ उरतो तो फेकून द्यायचा आणि जे उरतं शुद्ध स्वरूप ते शिल्लक राहायचं. म्हणून चाळण्याचा जर विचार केला तर फक्त स्वरूप शिल्लक राहील, बाकी मनही फेकून दिलं जाईल, तर्कही फेकून दिला जाईल, चित्तही फेकून दिलं जाईल, अंतःकरण वृत्ती देखील फेकून दिल्या जातील, देहाहंता किंवा बाह्य अहंता देखील फेकून दिली जाईल. आंतरिक चाळणेमध्ये शुद्धताच फक्त शक्य आहे, एकाग्रता नाही. एकाग्रता, चिंतन आणि ध्यान या एकमेकांपासून अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. ध्यान म्हणजे एकाग्रता नाही, ध्यान म्हणजे चिंतन नाही. स्वामीजी सांगायचे की कॉन्सन्ट्रेशन, कॉन्टेम्प्लेशन आणि मेडिटेशन हे एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत. मग एकाग्र होणं म्हणजे काय? एकाग्र म्हणजे एकच अग्र दुसरं अग्र समोर न ठेवणं, एकाच विषयामध्ये रमणं. जसा अभ्यास करत असताना जे वाचतो आहे, ज्याच्यावरून डोळे फिरत आहेत, ते मनाला समजत आहे, ते तर्कबुद्धी समजून घेते आहे, त्यावेळेला मन इतर कुठंच गुंतलेलं नाही. ज्या तर्कांनी ते सांगितलेलं आहे त्याच्या अनुकूल तर्कांनी समजून घेतो आहे, याला एकाग्र म्हणतात. आणि असा एकाग्रतेचा अभ्यास हा बाहेर शक्य आहे, आत नाही. पारमार्थिक स्वरूपाच्या मटेरियल ज्याला म्हणतात बाहेरची गोष्ट आहे त्याच्या ठिकाणी भरपूर एकाग्रता शक्य आहे। तुम्हाला गम्मत म्हणून सांगतो की आम्ही धनुष्य आणि बाण तयार केलेले होते बरं का, आणि मी आणि माझा एक मित्र आम्ही शिखर आपल्या गणपतीच्या देवळात सतीश देशमुख बरोबर तिथं आम्ही असं म्हटलं की आपण एकाग्रतेने आपल्याला बाण सोडता येतो का ते पाहू। तर अशी साखळी होती त्याला घंटा होती, घंटेला लोलक होता, तर असं ठरवलं की घंटेवर बाण आपला बसला पाहिजे, बसला वरच्या साखळीवर बाण बसला पाहिजे, बसला लोलकावर बाण बसला पाहिजे, बसला। तर मग सतीश म्हणाला आपण ती घंटा हलवू, त्याला झोका देऊ, आणि झोका देत असताना त्या घंटेला बाण लागला पाहिजे, लागला लोलका लागला पाहिजे, अवघड आहे। घंटेचा आज जो लोलक आहे त्याला बाण लागला पाहिजे, अवघड आहे। आता जे अवघड आहे असं वाटलं तर याच्यापेक्षाही चांगल्या प्रतीची एकाग्रता ज्याला साधता येते त्याला तेही करता येईल। घंटा स्थिर असताना लोलकाला लागला, पण घंटा फिरतो आहे त्या घंटेबरोबर आतला छोटा लोलक फिरतो आहे आणि त्याला बाण लागणं अवघड आहे। एकाग्रता ही नेहमी बाहेरच केली जाते शब्दावर। तरी मी त्राटकाचा अभ्यास करायचो ज्ञानेश्वर महाराजांच्या भ्रुकुटी मध्यापाशी, आमच्या घरात देव्हाऱ्यात फोटो होता ज्ञानेश्वर महाराजांचा, मी त्राटक करायचो। ओंकार होता, त्या ओंकाराच्या बिंदूवर त्राटक करायचो। बाहेर एकाग्रता शक्य आहे, तोच एकाग्रतेचा अभ्यास मी शाळा कॉलेजमध्ये सुरू केला। ऐकत असताना एकाग्रता, मी कधी कधी सांगितलेलं आहे, वाचत असताना एकाग्रता, तेव्हा आपल्या या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी लावून दुसरीकडे जाऊच द्यायच्या नाहीत, अशा प्रकारे करायचं, दमणूक होते। अर्धा तास अभ्यास केल्यानंतर थोडी विश्रांतीच घ्यायला लागते, पण अभ्यास खूप चांगला होतो। पण हीच एकाग्रता आत कुठेच वापरता येत नाही, कारण एकाग्रतेला स्थूल गोष्ट पाहिजे आहे, तर तिथे ती एकाग्रता वापरता येईल। म्हणून ध्यान हे एकाग्रतेच्या विरुद्धच आहे। ध्यान म्हणजे विचारापासून अलिप्तता, आणि एकाग्रता म्हणजे कोणत्या तरी एका विचारावर स्थिर होणं। एकाग्रतेमध्ये मन जात नाही, मन नाहीसं होत नाही, ध्यानामध्ये मन नाहीसं होतं। एखादा मनुष्य स्वतःच्या प्रकृतीचा शोध घ्यायला लागला तर तो स्वरूपाच्याच ठिकाणी येईल, आणि प्रकृतीचा शोध घेताना वृत्ती मागे राहिल्या आणि केवळ मीच उरलो, हा मी कोण, अशा प्रकारे प्रकृती हा भ्रम आहे किंवा प्रकृती ही तत्वता मिथ्या आहे हेच समजेल असे वाटते। आपल्या प्रकृतीचा शोध घेणं हे ज्या प्रकारे यांनी अभ्यास लिहिलेला आहे त्या प्रकारे अर्थात प्रश्न विचारलेला आहे। प्रकृतीचा कुठला शोध घ्यायचा नाहीये, तर प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत या बोधावर जायचंय। प्रकृतीचा शोध घेऊन काही नाही मिळणार, ती कितीही उगाळली, जसा कोळसा कितीही उगाळला तरी देखील तो जसाच्या तसा राहील, तसं प्रकृती अशी आहे हे आपल्याला समजलं, पुढे काय, पुढे काहीच नाही ना, काय करणार काय। प्रकृती शोधन ही मुख्य महत्वाची गोष्ट आहे। प्रकृती कशी आहे हे समजणं ही एक गोष्ट आहे, ही प्रकृती शुद्ध व्हायची योगसूत्रकार प्रतिविचार करा म्हणतात, म्हणजे तुमच्या ठिकाणी लोभाचा विचार आला तर दानाचा विचार करा असं म्हणतात। प्रतिपक्ष भावनम असा एक उपाय त्यांनी सांगितलेला आहे, प्रकृती शोधनाकरता आहे। पण साक्षीत्वाचा विचार देखील खूप चांगला आहे। या सगळ्या विचारांच्या बुडाशी आपण प्रथम तेच आहोत हा विचार हवा. आता तुम्हाला प्रक्रिया सांगतो. प्रकृती शोधनाकरता अथवा ध्यानाकरता, प्रकृती शोधनाच्या अंती आपल्याला आत्मदर्शन हवं आहे. योग हा देखील एक प्रकारे योगाचा उद्देश हा आंतरिक शुद्धी हा आहेच आहे, भगवंतांनी म्हटलेला आहे. पण ही आंतरिक शुद्धी परमात्मा प्राप्तीच्या हेतूनी असली पाहिजे, त्याकरता ध्यान आहे. ध्यानाला बसताना सुरुवातीला त्यामुळं प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या आपल्या स्वरूपाचं स्मरण किंवा चिंतन असं करावं. आपण अक्षर आहोत, अविनाशी आहोत, नित्य आहोत. आपण अव्यक्त आहोत, अविकार आहोत. अव्यक्त, अविकार, अचिंत्य, अलक्ष म्हणजे एक जी लक्षणं आहेत ती ज्याला व्यय नाही, ज्याला मृत्यू नाही, ज्याला विनाश नाही, जे नित्य आहे. आणि जे नित्य आहे ते दृश्य नाहीये, ते चिंतनात सापडत नाही, ते विकारात सापडत नाही. अशा प्रकारे परमात्म स्वरूपाचं चिंतन करावं. असं चिंतन करता करता जो चिंतन करणारा आहे तो म्हणजे मी, माझ्या आत हे चिंतन घडतं. सुरुवातीला मनच चिंतन करेल, तर्कानी चिंतन होईल. पण तर्क आणि मन ज्याच्या सहाय्याने चिंतन करू शकतो तोही कोणीतरी आहे शुद्ध जाणीव स्वरूप, की तो मनाच्याही मागं आहे, तो बुद्धीच्याही मागं आहे, तो तर्काच्याही मागं आहे. तो तर्काच्या मागं राहून, बुद्धीच्या मागं राहून मना करवी, बुद्धी करवी हे सगळं घडून आणतो. एवढंच नव्हे तर मन, बुद्धी, अंतःकरण, चित्त ही त्याचीच एक प्रकारे कार्यासाठी निर्माण झालेली किरण आहेत. त्याच्या सहाय्याने परमात्म स्वरूपाचं चिंतन करून सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की ते परमात्म तत्वच तू आहेस, सोहम भावानी आपणही ते आहोत असं प्रथम ठरवावं. असा निश्चय करावा आणि असा निश्चय करून मग ध्यानाला बसावं. ध्यानामध्ये काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते जल्पना, अंतरींचे तरंग नाना काय म्हणती हे दुरून पाहावं. पण जो दुरून पाहणारा आहे, साक्षीत्वानी पाहणारा आहे, तो आपण परमात्मा आहोत या भूमिकेमध्ये आहे. म्हणून असं पाहण्याच्याही आधी ही जी भूमिका आहे, ही भूमिका दोन चार सोहमचे श्वास घेतल्यानंतर चिदाकाशामध्ये पक्की धरून ठेवावी. आणि मन आणि विचार, मन आणि शब्द ही एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे असल्यामुळं शब्दाचा उच्चार कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचा नाही. आपण नित्य, निरंतर, चिरंतन आत्मा आहोत अशा प्रकारे विचार झाल्यानंतर न किंचित अपी चिंता येत, मग काहीही चिंतन करायला अवसर ठेवू नये. शब्दच उच्चारायचा नाही. आता निश्चय झाला की आपण परमात्म स्वरूप आहोत, मस्तकाकाशात चिदाकाशात थांबून राहिलेले आहोत, परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधून थांबून राहिलेले आहोत, संपली गोष्ट. क्षण गेल्यानंतर पुढच्या क्षणाला देखील, त्याच्या पुढच्या क्षणाला देखील विचारच उठू नाही द्यायचा, शब्दच उच्चारायचा नाही. मग आता सच्चित आनंद शब्द देखील नाही. काहीच नाही. शब्द धडपडत बाहेर यायचा प्रयत्न करेल तो विचारच असेल. विचाराला प्रगट होण्यासाठी शब्दाची गरज असते. शब्दच उठू नाही द्यायचा. आणि हे काही काळ जर जमलं तर तेवढ्या काळामध्ये आत्मशुद्धी होते, चित्तशुद्धी होते, आत्मशुद्धी होते, प्रकृतीचे संस्कार देखील थोडे कमीच होतात। जो खोल ठसा किती कमवायचेत आणि कमवून काय करणार आहोत हे सगळे प्रश्न शब्दासकटच निघून जातात। आणि मग नंतर जो शब्द उठेल एखाद वेळेला, ध्यानामध्ये एक ध्याता आहे, तो ध्याता मुळातच परमात्मा आहे। आपल्या आत जो शुद्ध जाणीव स्वरूप आहे तो मुळातच परमात्मा आहे। योगसूत्रकार त्याला गृहितृ असं म्हणतात। ज्याला सगळ्यात शेवटी पकडायचा आहे तो आपल्या आतच आहे, त्याच्यापाशीच स्थिर व्हायचं। त्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ग्राह्य म्हणजे बाह्य विषय, म्हणजे सगळ्या जगताचा विचार। जसं गाणं कोणतं आवडतं, काय आवडतं, पैसे किती मिळवायचेत, कपडे, स्त्री पुरुष, विषय, हे सगळे ग्राह्यामध्ये येतात, विषयामध्ये येतात। आणि हे ग्राह्य स्वीकारण्यासाठी आपल्यापाशी काही गोष्टी आहेत, त्याला ग्रहण असं म्हणतात। म्हणजे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अंतःकरण आहे। जो गृहितृ म्हणजे आपण निस्संग आत्मा आहोत, तो यांचं सहाय्य घेऊन विषयांशी एकरूप होतो। आपण ध्यानाला बसलेला असताना जो ध्यानाला बसलेला आहे तो मुळातच परमात्मा स्वरूप आहे, त्यालाच जर पकडला त्याच्यापाशीच थांबून शब्द उठू द्यायचा नाही असं म्हटलं तर शब्द विचाराचा आकार धरत नाही, विचार विषयाचा आकार धरत नाही। आणि तो धरण्यासाठी ज्यांची आवश्यकता असते त्या मन बुद्धी चित्त या गोष्टींचा, म्हणजे ग्रहण करण्याची जी साधन आहेत त्यांचा वापरच होत नाहीये। मनाचा वापर नाही, तर्काचा वापर नाही, चित्ताचा वापर नाही। आणि मग समजा की तुमची शक्ती कमी पडली हे सगळं करत असताना, आणि विचाराने शब्दाचा आधार घेऊन सुरुवात केली, विचाराने शब्दाचा आधार घेऊन सुरुवात केली हे कोण करणार? तर मन करणार। आणि मग बाह्य विषय मनाच्या समोर उभा राहणार। त्या ठिकाणी परत सावध जर झाला आणि जो मनाने ज्याची कल्पना केली त्याबद्दल उदासीन राहिला, म्हणजे साक्षी राहिला, तर ती वृत्ती मात्र गळून पडते, ती नाहीशी होते। आता प्रश्न बघा, एखादा मनुष्य स्वतःच्या प्रकृतीचा शोध घ्यायला लागला तर तो स्वरूपाच्या ठिकाणीच येईल, आणि प्रकृतीचा शोध घेताना वृत्ती मागे राहिल्या आणि केवळ मीच उरलो, न कळत, थोडं ध्यानाचंच वर्णन केलेलं आहे, प्रकृतीचा शोध घेण्याचा प्रकार मात्र त्यांनी वर्णन केलाय तसा आहे, पण ध्यानाला बसणारी व्यक्ती असल्यामुळं ती ध्यानाच्याच प्रक्रियेत जातीये असं असल्यामुळं वृत्ती आपोआप मागे फिरते। त्या वृत्तीला म्हणजे साक्षी वृत्तीनी, साक्षी विचारांनी समोरचा विचारच करायचा नाही असा निश्चय जो गृहितृ आहे, आत बसलेला ध्याता, त्यांनी जर ठेवला आणि त्याला आपण आत्मस्वरूप आहोत अशी जाणीव असली तर मात्र असं घडतं की विचार थांबून तो स्वतःमध्येच रमतो, तो स्वरूपाचा आनंद आपणच आपला अनुभवतो असं होतं। या हा प्रश्न ज्या तऱ्हेने विचारलाय, अंतरंगाची चाळणा, त्याच्याऐवजी अंतरंगाची चाळणा म्हणजे मन बुद्धी चित्त याचीच चाळणा होऊन जसे खडे बाजूला सारावेत तशा या गोष्टी बाजूला निघून जातात आणि जे चाळून उरतं ते जे नभाचे मी पालवे गाळे मी खेळीचे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जरी नभाची म्हणजे गगनाची चाळणी केली तरी देखील ते त्याच्यातून सहज तुटून जाईल इतकं सूक्ष्मत्वात तदभिज्ञेयम ते इतकं सूक्ष्म आहे की बास की अगदी आकाशाची चाळणी केली तरी सहज त्याच्यातून सुटून जाईल असं परमात्मतत्व स्वतःपाशीच प्रतीत होतं स्वतःलाच समजतं आपणच ते होऊन जातो. मुळातच आपण म्हणजे तुमच्या ठिकाणी आता ऐकणारा कानमध्ये मी बोलतो आहे ते समजून घेणारा बुद्धी नव्हे बुद्धीच्याही पलीकडे असणारा तो तोच आहे. प्रत्येकाच्या ठिकाणीच तो परमात्मा विद्यमानच आहे. प्रकृतीची चाळणा झाली प्रकृती बाजूला सारली गेली की तो प्रगटच आहे. त्याला प्रगट करण्यासाठी म्हणून काही करायला लागत नाही तो जसाच्या तसा आहे. आता आपली अडचण फक्त खूपच गंभीर आहे तशी कारण आपण आपलं रूप देह स्त्री पुरुष भाव घर आपली मुलं संपत्ती इतके बाहेर पडलेले आहोत की बोलायची सोय नाही. तिथून आत आलो तरी आपलं मन कमावलेले संस्कार बुद्धी झालेले परिणाम स्मृती या सगळ्यातून तिथपर्यंत जर जायचं असेल तर खूप शांतपणे आणि वर्षानुवर्ष असा जर स्वतःवर प्रयोग करत राहिलं ध्यानाचा तर ही प्रकृतीची चाळणा होते आणि या प्रकृतीच्या चाळणेच्या अंती अत्यंत सोलीव असं सुख फक्त सुख फक्त असणेपणा केवळ असणं त्या केवळला कधी कधी केवल असं म्हणतात केवल असणं त्याच्यावरूनच कैवल्य हा जो संस्कृत त्याच्यावरूनच आलेला आहे. हे जे केवल आहे हे केवल कैवल्यच आहे ते चैतन्याशीच तदाकार झालेलं आहे हे आपल्याला प्रतीत होतं आपण ते होऊन राहतो आणि मग तिथून प्रकृतीचा खेळ मात्र फार अजब असतो वेगळा दिसतो. तरी देखील ज्ञाता झाला तरी देखील त्याला एक प्रकृती शिल्लक राहते त्याला प्रकृती राहते प्रकृतीगत आवडीनिवडी राहतात पण त्याला स्पष्टपणाने कळतं की मी याच्यापेक्षा वेगळा आहे आणि तो त्या बोधामध्ये असतो त्या आवडीनिवडी असतानाही. जसं रामकृष्ण जिलबी आली की आता अगदी अजिबात जागा नाही असं म्हणायचं तर ते वाढा दोन वाढा म्हणायचे असं जसं असावं किंवा स्वामीजींना फार पालेभाजी जे इतका मारा केला तेव्हा ते योगिनी तरी सांगतात की तुम्हाला पालेभाजी खायला सांगितली ते म्हणाले आता मी खाणार नाही मी काय बकरी किंवा मेंढी वाटलो की काय. ही प्रकृतीगत थोडी बहुत गोष्ट राहील राहणार नाही असं नाही पण ती तशी अडचणीची राहत नाही जशी आत्ता आपली प्रकृती आपल्याला किती अडचणीची आहे हे या सगळ्या विचारावरून तुमच्या लक्षात येईल की किती प्रकृतीच्या अडचणीत आपण सापडलेले आहोत किती प्रकारे सापडलेले आहोत तर ती अडचण मात्र तिथं एकदम निमून जाते नाहीशी झाल्यासारखी होते. प्रकृती तरी शिल्लक राहते पण तो सच्चिदानंदाच्या बोधामध्ये राहतो. हा प्रश्न याला वेळच लागणार होता म्हणून हा इतके दिवस असा ठेवला होता. शेवटी ज्यांनी विचारलाय त्यांनी मला व्हॉट्सअप करून सतत एकदा दोनदा आठवण केली की माझा प्रश्न मिळालाय का मिळाला नाहीये तो आज घ्यायचा ठरवला. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।